chinimandi.com podcast.
बँक ऑफ बडोदा ESP योजनेअंतर्गत 1,132 कोटी रुपये जमा करेल. बँक ऑफ बडोदा कर्मचारी शेअर खरेदी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना नवीन शेअर्स लागू करून 1,132 कोटी रुपये जमा करेल असे बँकेने सांगितले. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंडळाच्या कॉम्पेन्सेशन कमिटीने हा निर्णय घेतल्याचे बँकेने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे. या बैठकीमध्ये मंडळाच्या कॉम्पेन्सेशन कमिटीने विचार करून बँकेच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना 20% सवलतीत 15 करोडपर्यंत नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्यासाठी बँक ऑफ बडोदा ESPS 2019 या प्रस्तावास मान्यता दिली. प्रस्तावित इश्यू प्राईस प्रति शेअर 75.47 रुपये आहे असेही बँकेने स्पष्ट केले. BSE वर बँकेचे शेअर्स 1.24% घसरून 91.45 रुपयांवर बंद झाले आहे.